बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालक घरामध्ये एकटे राहतील त्यांच्यावर शोषण, विविध प्रकारचे अत्याचार होतील याचा विचार करून पालक बालकांना दुसऱ्या गावात कामाला जाताना घेऊन जातात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.